चीनीमंडी.com पॉडकास्ट।
WTO मध्ये भारताच्या साखर अनुदानावर चर्चा, नियमानुसार धोरणे असल्याचे भारताचे म्हणणे। युरोपीय संघ, अमेरिका, कॅनडा, ब्राझील आणि ऑस्ट्रेलिया सारख्या जागतिक आरोग्य संघटनेच्या सदस्यांकडून या आठवड्यात कृषी समितीच्या बैठकीमध्ये भारताच्या साखर सबसिडी, परिवहन आणि विपणन सहायतेवर प्रमाणात्मक प्रतिबंधाची पुन्हा एकदा तपासणी आणि चौकशी करण्यात आली। बैठकीमध्ये भारताने आपल्या साखर सबसिडी धोरणाचे समर्थन केले आणि सांगितले की धोरणातील नियमांच्या अंतर्गत आहे, ज्यासाठी भारताने साखर उत्पादनाचे आकडे सादर केले आहेत। भारताने वाहतूक आणि विपणन योजनेसाठी आपल्या निर्यात सबसिडीच्या प्रश्नाला फेटाळले आणि स्पष्ट केले की डिसेंबर 2015 नैरोबी मंत्रीय स्तरीय बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार विकसनशील देशांना 2023 अखेरपर्यंत या प्रकारे प्रोत्साहन देण्याची अनुमती दिली गेली आहे। युरोपियन युनियनने म्हटले आहे की भारताने आपल्या अन्नधान्य साठवण कार्यक्रमात समाविष्ट असलेल्या सर्व उत्पादनांची माहिती सामायिक करायला हवी, जेणेकरून नियमांचे उल्लंघन केले जात आहे की काय हे प्रत्येकाने पाहता येईल।